வந்தே குருநாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே. குண்டலீக வரதே ஹாரி விட்டல் ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மகாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மகாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மகாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய. ஜய ஜய ரகுவீர். ஓம் தத்சத் இதி நிர்தேஷோ ப்ரஹ்மணஸ் த்ரிவித ஸ்மிருதஹ ப்ரஹ்மணாஸ் தேன வேதாஶ்ச யஜ்ஞாஶ்ச விஹிதாஹ புரா. 17வா அத்யாய 23வா ஸ்லோக். ஓம் தத்சத் அசா ப்ரஹ்மாசா 3 பிரகாரச்சா நிர்தேஷ் சாங்கிட்லேலா ஆஹே. या 3 प्रकारच्या निर्देशांनी पूर्वी ब्राह्मण, वेद, यज्ञ हे निर्माण झालेले आहेत, केलेले आहेत, असा या श्लोकाचा अर्थ. तुम्हाला आठवत असेल की वर्षापूर्वी किंवा 1.5 वर्षापूर्वी आपण हा श्लोक उच्चारला. ओम तत्सत् हे 17व्या अध्यायामध्ये आलेलं शेवटचं प्रकरण, त्याचा उल्लेख आपण केला. विष्णोः स्मरण, नामस्मरण हा आपला मूळ विषय चाललेला होता आणि या श्लोकाचा उच्चार करून ओम तत्सत याचा विनियोग सांगण्याच्या निमित्ताने ओम म्हणजे परमात्मा ब्रह्म तो जाणायचा कसा, तो ध्यानाने आकलन करून घ्यायचा कसा, ओम या शब्दाने निर्देशित होणारा तो परमात्मा आहे कसा, त्याच्या प्राप्तीच्या वेगळ्या वेगळ्या अशा खुणा काय, मार्ग काय, तत् या शब्दाने काय लक्षित होतं, तत् या शब्दाने कर्म लक्षित होतं, जगत लक्षित होतं, सृष्टी लक्षित होते आणि सत् या शब्दाने काय लक्षित होतं, सत् या शब्दाने कर्माचा कर्ता लक्षित होतो. हा करता कोणत्या भावावर असायला हवा याचा निर्देश या ओम तत्सत या प्रकरणामध्ये भगवंतांनी केलेला आहे. असं म्हणून या सर्वाच्या निरूपणाकरता म्हणून तुम्हाला समजायला सोपं जावं याकरता सुरुवातीला मी असं ठरवलं की भगवद्गीता धावती घेऊन संपवायची, कारण तत् या शब्दाने सृष्टी प्रतीत होते, ओम या शब्दाने परमात्मा प्रतीत होतो. कोणतंही कर्म करण्याच्या प्रारंभी परमात्म्याचं आकलन करून घ्यावं असा ओम हा शब्द सांगतो. ईश्वराची प्रचिती करून घ्यावी आणि मग कर्माला हात घालावा असं ओम हा शब्द सांगतो. ईश्वराची प्रचिती येण्यासाठी म्हणून ईश्वर कसा आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये जे वर्णन केलेलं आहे, 9व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे, 5व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे आणि अनेक ठिकाणी भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. हे सर्व वर्णन पाहणं गरजेचं आहे असं वाटल्यावरून मी मागं गेलो. तत् या शब्दाने जी कर्म प्रतीत होतं, सर्व सृष्टीच कर्म करते. या सृष्टीची निर्मिती कशी झाली याच्याबद्दल तिसऱ्या अध्यायामध्ये जे सांगितलेलं आहे, अन्नात भवंती भूतानी पर्जन्यात अन्न संभवहा, यज्ञात भवती पर्जन्यहा यज्ञ कर्म समुद्भवहा. अक्षर अशा परमात्म्यापासून मूळ माया, त्याच्यापासून त्रिगुण, त्याच्यापासून पंचमहाभूत, त्यांची समन्वयात्मक कर्म, त्याच्यापासून यज्ञ, याचा अर्थ तत् या शब्दाने जी सृष्टी प्रतीत होते ती सृष्टी देखील परमात्म स्वरूप आहे. आणि त्या सृष्टीमध्ये चाललेली जी कर्म आहेत ती कर्म सृष्टीपेक्षा वेगळी नाहीत. सृष्टी याचा अर्थच एकाच वेळेला कोट्यावधी अब्जावधी ठिकाणी चाललेली कर्म म्हणजे सृष्टी. सर्वजण कर्म करत आहेत आणि सृष्टी कर्मानी भरलेली आहे. अशा प्रकारची ही सृष्टी तत् या शब्दानी परमात्माच आहे असं प्रतीत होतं. कसं प्रतीत होतं हे सांगण्यासाठी कर्माचं विज्ञान सांगण्याची गरज होती. एक, जसं ओम या शब्दाने आत्मज्ञान सांगण्याची गरज होती तसं तत् या शब्दाने कर्माचं विज्ञान सांगण्याची गरज होती. म्हणून तिसरा अध्यायाला, चौथा अध्यायाला, पाचवा अध्यायाला, ओम या शब्दाचं वर्णन करण्यासाठी दुसरा अध्यायाला, त्याची प्रतीती घेण्यासाठी म्हणून पाचव्या अध्यायाच्या अखेरीपासून सहावा अध्याय, आठवा अध्याय ध्यानाचा योग आला, आत्मसंयमन योग आला. सर्व मनुष्य मात्र, सर्व जगत आणि ब्रह्मांड हे सृष्टीमध्ये कसं मोडतं हे पाहण्यासाठी म्हणून नववा अध्यायाला, दहावा, अकरावा अध्यायाला, याचं समन्वयात्मक जीवन म्हणून जी भक्ती सांगितलेली आहे बारावा अध्यायाला, सातव्या अध्यायामध्ये पराप्रकृती आणि अपराप्रकृती, आता हे शब्द तुम्हाला समजतील म्हणून ही भगवद्गीता सांगितली. पराप्रकृती आणि अपराप्रकृती हे जे वर्णन आलं आणि हे सर्व दोन्ही परमात्म्यापासून आलेले आहेत असं सांगितलं गेलं ते तत् या शब्दांनी लक्षित होतं. तीच पराप्रकृती आणि अपराप्रकृती हा भाग क्षेत्र क्षेत्रज्ञ प्रकृती पुरुष, तसंच पंधराव्या अध्यायामध्ये क्षर अक्षर पुरुष या योगाने सांगितला गेला. आणि सत् या शब्दाने जो कर्ता आहे तो कर्ता म्हणजे मी, ईश्वराची प्रतीती आली. सगळी सृष्टी देखील परमात्मा स्वरूप आहे हे समजलं. म्हणून मी जे कर्म करतो तेही परमात्म स्वरूप आहे हे समजलं. आता या कर्माचा जो कर्ता आहे, प्रत्यक्ष करणारा, तो देह आहे का मन आहे का बुद्धी आहे का देह मन बुद्धीच्या पलीकडे असणारा उत्तम हा पुरुष हा तू अन्य हा परमात्मा इति उदारूत हा असा आहे. हा जो सत् या शब्दांनी निर्देशित केलेला आहे तो मुळातच परमात्मा आहे. अशा रीतीने ओम म्हणजे परमात्मा, तत् म्हणजे सृष्टी कर्म, म्हणून माझंही कर्म हेही परमात्म्यामध्येच येतं आणि करणारा जो कर्ता आहे तो कर्ता देखील परमात्म्यामध्येच येतो. अशा रीतीने ओम तत् सत् या शब्दाचा विनियोग भगवंतांनी सांगितला. आता हे थोडक्यात सांगून देखील तुम्हाला समजलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी अनादि परब्रह्म, अनादि म्हणजे ज्याला आदी नाही असा परमात्मा परब्रह्म, जे जगदाधी विश्रामधाम, जगत आदि सर्वांचं विश्रामधाम असणारा असा परमात्मा, ज्याच्यापासून जगत निर्माण झालं आणि ज्याच्या ठिकाणी जगत विश्रांती घेत, तयाचे एक नाम त्रिधापई असे. त्याचं खरं म्हणजे एकच नाव आहे पण तीन प्रकारांनी विभागलं गेलेलं आहे. ओम तत् सत या तीन प्रकारांनी विभागलं गेलेलं आहे. ते कीर अनाम अजाती, ते ब्रह्म मुळात नाव नसलेलं आहे, कोणतंच नाव त्याला नाही, त्याला जन्म देखील नाही किंवा कोणतंही ठेवलेलं नाव असेल ते त्याचंच नाव आहे. प्रातःकाली जगदीश चोवीसा नामी स्मरावा, चोवीस नामी तो सहस्र नामी, संध्याची जी चोवीस नावं आहेत ती आणि सहस्र नाम एकच आहेत. सहस्र नामी तो अनामी, ज्याची हजार नावं आहेत तो वस्तुत अनामी आहे, अथवा कोणतंही नाव त्याचंच आहे. ते कीर अनाम अजाती, ते ब्रह्म मुळात अनाम असं आहे, त्याला कोणतंही नाम नाही. आणि ते अजन्म आहे, जन्माला आलं असं नाही, ते अनुत्पन्न आहे, ते सदानकदाचं होतच आहेच असं आहे. परी अविद्या वर्गाची राती माझी ओळखाया श्रुती खूण केली, पण ते पुष्कळ त्याच्या गुणांनी युक्त असेल, त्याला ओळखायला गेलेले आम्ही मात्र अविद्येमध्ये आहोत, अबोधामध्ये आहोत. आम्ही आम्हाला स्वतःला ओळखत नाही, ब्रह्माला ओळखत नाही, जगताला ओळखत नाही, कर्माला ओळखत नाही, आम्ही हे सगळं वेगळं वेगळं धरतो. मी जगत परमात्मा एकमेकांपासून वेगळे आहोत अशा अबोधामध्ये आम्ही आहोत. अशा अविद्येमध्ये अविद्या हीच जणू कोणी एखादी रात्र अंधकार मय अशी स्थिती. परी अविद्या वर्गाची राती माझी, या अज्ञानाच्या अंधकारामध्ये ते अनाम आणि अजाती अशा परब्रह्माला ओळखण्यासाठी म्हणून एक श्रुतीनी उपनिषदांनी खूण निर्माण केली. ओळखाया श्रुती खूण केली, नाम हे खूण आहे ओळखण्यासाठी. म्हणून आपल्या कोणालाच जर कसलं नामच नसतं तर मी नामाशिवाय राहू शकतो, तुम्ही नामाशिवाय राहू शकाल, पण अशा वेळेला मी तुमच्याशी व्यवहार करणं कठीण आहे आणि तुम्हालाही माझ्याशी व्यवहार करणं कठीण जाईल. नाम ही आयडेंटिटी आहे, ओळख आहे. नामच नसेल तर ओळख काय, निर्देश कसा करणार? बोलावणार कसं, सांगणार कसं, हाक कशी मारणार? नाम ही सोय आहे. आपलं नाव देखील सोय आहे आणि ब्रह्माला दिलेलं नाव देखील सोयच आहे, वस्तुत तो अनामी आहे. आपला जन्म होतो तेव्हा आपल्या आईवडिलांना ही गोष्ट समजली की ही सोय आवश्यक आहे, नाव देणं ही आवश्यक गोष्ट आहे, म्हणून नाव दिलं गेलं. नाव दिलं गेलं तसंच त्या नावाला जन्म देणारा देखील कोणी आहे त्याच्यावरूनही तो ओळखला जावा म्हणून अजून एक मधलं नाव दिलं गेलं वडिलांचं. आणि ते वडील देखील ज्या कुळामधून आलेत तेही समजणं गरजेचं आहे म्हणून तेही नाव त्याच्याबरोबर लागलं. म्हणून मग मकरंद माधव वझे असं झालं. हे आवश्यक आहे जर अशा प्रकारचं नाव नसेल तर समाजामध्ये घोटाळे निर्माण होतील. आणि म्हणून ब्रह्माला देखील नाव दिलं गेलं. ब्रह्माला हाक मारायची जर असेल, अविद्येमध्ये असलेल्या मंडळींनी ब्रह्माला हाक मारायची असेल तर सोय पाहिजे ना. अविद्या आहे, अबोध आहे, ही तर वस्तुस्थिती आहे. त्या बोधाच्या गोष्टी तो अनामी आहे, अरूप आहे, अकर्ता आहे, अक्षर आहे, अव्यक्त आहे, त्या आपल्या जागी आहेत. पण आम्हाला त्याचा स्पष्ट बोध नाही ना. आम्हाला तो अजून प्राप्तव्य आहे असं वाटतं, आम्हाला तो प्राप्त झालेला नाही, आम्ही त्याच्यापेक्षा वेगळे आहोत असा आमचा भाव आहे. भाव आहे तर हाक मारायला सोय पाहिजे. असं असल्यामुळे श्रुतींनी ब्रह्माला ओळखण्यासाठी देखील एक छोटीशी खूण म्हणजे नाव निश्चित केलं. उपजलिया बाळकासी नाव नाही तयाशी, ठेविले मी नावेसी ओ देत उठी. वस्तुतः जन्म होतो तेव्हा अनामी जन्म होतो, कोणतंच नाव नसतं. ब्रह्मासारखंच आहे, कारण ब्रह्मातूनच आलेलं आहे, कोणतं नाव घेऊन येणं शक्य नाही. उपजलिया बाळकासी नाव नाही तयापासी, ठेविले मी नावेसी ओ देत उठी. ठेवलेल्या नावानी मात्र ओ देत उठतो. या ठिकाणी एवढ्या हॉलमध्ये 25x12 असा हा एवढा हॉल आहे. याच्यामध्ये 10 जण झोपलेले आहेत, एका शेजारी एक. आणि कोणी दारातून आला आणि म्हणाला की रामभाऊ तुमचा फोन आहे, तर बरं रामभाऊच उठतात. गोविंदराव उठत नाहीत, केशवराव उठत नाहीत. ही जी सोय निर्माण झाली नामामुळं, जे नाव ठेवलं व्यवहाराकरता सोयीकरता, त्याचा अतिशय उपयोग झाला. ठेवलेल्या नावाला ओ देत ती विशिष्ट व्यक्तीच उठते. कष्टले संसार शिणे जे देवो येती गारहाणे, तया ओ दे नावे जेणे तो संकेतुहा. तशा प्रकारे संसार करता करता खूप कष्ट झालेला असा, खूप कष्ट होतात संसारात. संसारोयम अतीव विचित्र हा असंच म्हटलेलं आहे. संसार म्हणजे सवेची स्वार नाही मरणास उधार, मापी लागले शरीर घडी नै घडी, नित्य काळाची संगती न कळे होणाराची गती, कर्मासारखे प्राणी पडती नाना देसी विदेशी. किती क्षीण आहे. जन्माला आल्यानंतर आपला आपण मोठा होऊ शकत नाही. किती लोकांचे उपकार असतात मोठा होण्यामध्ये. कोपरभर देखील नसतो, तितपासून जो 6 फूट व्यक्ती तयार होते त्याच्यामध्ये किती लोकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, किती लोकांनी सेवा केलेली असते, किती परावलंबी जीवन असू शकतं. पालन पोषण करणाऱ्यांचे उपकार आहेत, शिकवणाऱ्यांचे उपकार आहेत, संधी देणाऱ्यांचे उपकार आहेत. आणि एवढं झाल्यावर देखील हे सगळं निभावताना किती कष्ट आहेत. नोकरी लागली, लागण्यासाठी कष्ट, टिकवण्यासाठी कष्ट, त्याच्यात पुढे जाण्यासाठी कष्ट. लग्नाचंही तेच. मुलं झाली, कष्ट आहेत, जागरण आहेत, खस्ता काढणं आहे. परत ती चांगली निघाली तर बरं आहे, नाही निघाली कष्ट आहेत. चांगली निघाली तरी त्यांना होणारे कष्ट पाहून आई वडिलांना होणारे कष्ट आहेत. देह खूप कष्टतो, मन खूप कष्टतो, बुद्धीला खूप यातना वेदना अशा हर घडीला होण्याची शक्यता असते. साधं आज संध्याकाळी पाणी येणार नाही आणि सकाळी कमी दाबानी येईल आणि दुसऱ्या दिवशी देखील कमी दाबानी येईल म्हटल्यावर सगळे कष्ट करायला सुरुवात करतात. किती धावपळ एवढ्या एका बातमीनी. असे सगळे कष्ट ही अगदी साधी धावपळ झाली आणि कोणी आजारी असेल तर त्याच्या अवतीभोवती त्याची शुश्रूषा करण्यासाठीचे डबे घेऊन धावाधाव करायला लागते ते कष्ट. सर्व प्रकारचे कष्ट आपल्याला होणारे आणि आपल्याकरता इतरांना होणारे इतरांकरता आपल्याला होणारे कष्टले संसार शिणे जे देवो येती गारहाणे त्या ते शीण आहेत म्हणून गारहाणं घेऊन जे येतात तया ओ दे नावे जेणे तो संकेत व्हा ते ब्रह्म ज्या नावानी त्यांनी हाक मारल्यानंतर ओ देतं तो हा संकेत आहे. ओम तत्सद इति निर्देशो ब्रह्माचा अबोला फिटावा अद्वैतत्वे तो भेटावा ऐसा मंत्र देखिला कणवावे दे बापा. ब्रह्माचं अबोला म्हणजे अनुर्वाच्यता नाहीशी व्हावी, अनुर्वाच्यता राहू नये ब्रह्माच्या ठिकाणी, वाणीने देखील ब्रह्माबद्दल बोलता यावं, संकेत करता यावा. एकरूपत्वानी तो संकेत केल्याबरोबर त्याची भेट व्हावी अशा प्रकारचा मंत्र मोठ्या कणवेनी कृपाळूपणानी कळवळ्यानी वेदांनी प्रदान केला. मग दाविले मी जेणे एके ब्रह्म आळविले कवतिके मागा असत ठाके पुढा उभे. मग तो मंत्र वेदांनी दिलेला पाहून समजून ज्या कोणी एकानी त्या ब्रह्माला मोठ्या कौतुकानी सहजगत्या हाक मारली आळवलं वस्तुतः ते ब्रह्म न समजणार बुद्धीला मनाला इंद्रियांना मागा असत पण ठाके पुढा उभे. जो शब्द उच्चारला असताना ते पुढं उभा आहे इतकं स्पष्ट होऊन जात. परी निगमाचळ शिखरी उपनिषदार्थ नगरी आहाती जे ब्रह्माच्या एकाहारी तयासीच कळे. हेही असो प्रजापती शक्ती जे सृष्टी करीती ते जया एका आवृत्ती नामाची आहे. मी अशा करता वाचतोय की त्या भगवद्गीतेच्या प्रकरणातून आता तुम्ही बाहेर यावं. या सगळ्या ओव्यांवर निरूपण करणं अशा पद्धतीने मी विष्णोः स्मरणम हे सांगत नाहीये. आधीही विष्णोः स्मरणम याच्याबद्दल मी जी निरूपणं केली ती ओवी मागून ओवी श्लोकांमागून श्लोक असं त्याचं स्वरूप नव्हतं. ज्ञानेश्वर महाराजांना असं सांगायचं आहे की तोंडी ब्रह्म नाम हाती ते सात्विक कर्म विनियोगे वीण काम विफळ होय अगा अन्न आणि भूक पासी असे परी देख जेऊ नेणता बालक लंघनची की अन्न आहे, भूक आहे, पण जेवायचं माहीत नाही अशा वेळेला त्या बाळकाला जसं लंघनच घडणार का. स्नेह सूत्र वैश्वानरा झालिया ही संसारा, हातवटी नेणता वीरा प्रकाशू नोहे. स्नेह आहे आणि सूत्र आहे, वात आहे, तेल आहे आणि वात देखील आहे. स्नेह सूत्र वैश्वानरा आणि अग्नी देखील आहे. पण यांना एकत्र आणून वात कशी लावायची याची हातवटी म्हणजे युक्ती जर माहीत नसेल तर प्रकाशू नोहे, तर प्रकाश जसा मिळत नाही तैसे वेळे कृत्य पावे, तेथींचा मंत्रूही आठवे परी व्यर्थ ते आघवे विनियोगे विण. कर्म करतो आहे, कृत्य म्हणून जे आहे ते समोर आहे, त्या ठिकाणचा मंत्र देखील आठवतो आहे, ओम तत्सत हे माहीत आहे, आठवतो आहे, पण त्याचा विनियोग कसा करायचा हे जर माहीत नसेल तर विनियोगाशिवाय भगवंतांना हवं तसं ते कर्म सिद्धीला जात नाही. म्हणजे कर्म करत असताना परमात्मस्थिती ही गाठता येणार नाही. म्हणून वर्णात्रयात्मक जे हे परब्रह्म नाम एक विनियोगू तू ऐक आता यांचा. म्हणून वर्णत्रयात्मक अशा तीन वेदांमध्ये उपनिषदांमध्ये जे परब्रह्म नाम आलेलं आहे, आपण ही नामस्मरण भक्ती विष्णोः स्मरण झालेली निरूपण जर ऐकली असतील तर कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती अशी एखाद दुसरी ओवी सोडली तर वेदांनी ज्या नामाचा नामस्मरण म्हणून उल्लेख केलेला आहे आणि गीतेने त्याचा पाठपुरावा केलेला आहे असा फक्त ओंकार गीतेने नामस्मरण म्हणून सांगितलेला आहे. तुम्हाला जर मागची निरूपण आठवत असतील तर आत्ता जे प्रचलित नामस्मरण म्हणून आपल्या डोळ्यासमोर येतं ते हे निरूपण झाल्यानंतर हरिपाठाच्या रूपाने आपल्याला पाहायचं आहे. पण वेदोक्त नाम हे ओंकार आहे आणि गीतोक्त नाम देखील ओंकारच आहे. गीतेमध्ये कोणत्याही नामाचा अन्य नामांचा उल्लेख नाही. म्हणून आपण ओंकारावर विविध प्रकारच्या साधना देखील तेव्हा केल्याचं तुम्हाला आठवत असेल. विनियोग म्हणजे हे नाम कसं घ्यायचं याची कृती, योग्य कृती, त्याच्या मागची बुद्धी, युक्ती, चातुर्य जर माहीत नसेल तर नाम व्यर्थ जातं असं ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणतात. विनियोग म्हणजे नामातलं अनुशासनच आहे. विनियोग महत्वाचा. नुकतंच बजेट झालं तर ते काढून दाखवतात रुपया आला कसा आणि गेला कसा. रुपया येणंही आवश्यक आहे आणि जाणंही आवश्यक आहे. जर समाज आणि राष्ट्र प्रगतीला न्यायचं असेल तर रुपया असा असा आला सरकारकडं, टॅक्सेसच्या रुपाने आला, वेगळ्या वेगळ्या मार्गांनी कसा आला आणि त्याचा विनियोग कशा कशा करता केला, किती पर्सेंट किती करता, शिक्षणाकरता इतका, शेतीकरता इतका, संरक्षणाकरता इतका, सामाजिक कार्यासाठी इतका, याला विनियोग असं म्हणतात. नीट ठरवून केलेली कृती म्हणजे विनियोग. आपण देखील तेच करतो. आपल्याकडे जो काही पगार येतो, नेट पेबल प्रत्येकाचा जो काही असेल तो 10,000, 8,000, 15,000, आला कसा आणि जातोय कसा, आपणही काढून ठेवतो ना की दुधाकरता इतके पैसे लागतात, किराणा इतका, येतो तसा जातो, पण त्या विनियोगाची गंमत अशी की त्या विनियोगामुळं कुटुंबामध्ये स्थैर्य राहतं, सुखसंपन्नता राहते. तसं नाम घेत असताना विनियोग जर माहीत झाला तर परमात्म्याला भेटण्याची शक्यता असते. हा जो विनियोग आहे हा विनियोग सर्व साधनांमध्ये असतो. जसं ध्यानामध्ये देखील एक विनियोग सांगितलेलाच आहे, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेनुत कौंतेय वैराग्येण च गृह्यते. अभ्यास आणि वैराग्य हा ध्यानाचा विनियोग आहे. प्राथमिक विनियोग जर काही असेल तर अभ्यास, आणि त्या अभ्यासामध्ये देखील मग सबसेक्शन असतील. हा अभ्यास श्रद्धेने कसा करायचा, सद्गुरूंची आळवणी कशी करायची, मग पूर्वसूरींचं स्मरण कसं करायचं, हा विनियोग आहे. हा ध्यानाचा किंवा योगाचा विनियोग आहे. मग चित्तवृत्ती, त्यांच्याकडे साक्षीत्वाने कसं पाहायचं, आधी चित्तवृत्ती शांत कशा करायच्या त्याची श्वासाशी सांगड घालून, मग चित्तवृत्तींकडे साक्षीत्वानी कसं पाहायचं, मग दोन वृत्तींमध्ये अंतर कसं पडतं, ते अंतर वाढतं कसं, मग अमनावस्था जर अति वाढली तर अमन न्याहाळणारा, निरीक्षणारा जो द्रष्टा असतो तो द्रष्टा तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम्. ध्यानाचा विनियोग आहे. आणि हे करत असताना वृत्ती आवरणं ज्या कारणाकरता कठीण जातं म्हणून वैराग्य. जर अनिर्बंध असं जीवन असेल तर ध्यानात वृत्ती आवरू कसा शकणार. म्हणून योगस्तु चित्तवृत्ती निरोधा, चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग, पण त्या योगाला सप्लिमेंटरी म्हणून वैराग्य. म्हणून ध्यानाचं एक अनुशासन आहे, तसं नामस्मरणाचं देखील एक अनुशासन आहे. या अनुशासनालाच विनियोग हा शब्द आहे. हे जे अनुशासन आहे, हे अनुशासन जर काही करत असेल तर अनुशासनामुळं व्यक्तीमध्ये बदल घडायला सुरुवात होते. जर अनुशासन असेल तर बदल घडायला सुरुवात होते. अनुशासन याचा अर्थ आपणच आपल्या स्वतःवर घालून घेतलेलं शासन, निर्बंध. या अनुशासनानी बाहेरून कोणी तुम्हाला पोलीस नाहीये, तर आतून तुम्हीच तुमच्यावर लक्ष ठेवत आहात, याला अनुशासन असं म्हणतात. असं अनुशासन जर बसवलं तर व्यक्तीत खरा बदल होतो, म्हणजे त्याच्या अंतर्व्यक्तीत बदल होतो. व्यक्तीत बदल होतो याचा अर्थ अंतर्व्यक्तीमध्ये बदल होतो. अंतर्व्यक्ती म्हणजे बुद्धी, चित्त, अंतःकरण, मन आणि अहंकार, या अंतर्व्यक्ती असलेल्या गोष्टी आहेत. आतून पण आहेत त्या, याच्यामध्ये बदल घडतो. तसं बाह्य जे जीवन आहे त्या बाह्य जीवनाच्या आत जे जीवन आहे ते जास्त महत्वाचं आहे. मनाच्या, बुद्धीच्या, अंतःकरणाच्या, चित्ताच्या अंगांनी असणारं जीवन अधिक महत्वाचं आहे. म्हणून अंतर्व्यक्तीत बदल करण्याचं सामर्थ्य नामाच्या विनियोगामध्ये आहे. आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी आत एक निर्णय घेणारी अशी यंत्रणा असते, प्रत्येकाच्या ठिकाणी असते. आपल्याला एक बुद्धी लाभलेली आहे, ती बुद्धी पूर्वानुभवावर काम करते. काही जन्मजात मिळालेली असते, तिच्यावर संस्कार झालेले असतात. आपण जी कर्म करतो त्या कर्माचा परिणाम बुद्धीवर होतो, आणि जो परिणाम झाला त्या परिणामाने बुद्धी पुन्हा कर्म करायला प्रवृत्त होते. आपल्यापाशी एक मन आहे त्या मनावर देखील वातावरणाचा संस्कार परिणाम होतो, विषयांचा परिणाम होतो, ती इंद्रियांच्या मागे धावते, इंद्रिय सुखांना चटावते, अनपेक्षित अनुभवाने ती बावरते, संकटात सापडल्यासारखी होते, कधी समाधानी होते। असं मन ही एक संस्था आहे, एक चित्त ही देखील एक संस्था आहे की जी सतत चिंतन करत असते। सर्वसाधारण मनुष्यापाशी जी चित्त म्हणून संस्था असते ती बहुतेक करून विकारांचं चिंतन करण्यात गुंतलेली असते, बहुतेक करून ती विकारांचं चिंतन करते। कारण मन आणि बुद्धी जर विकारी असेल तर अजून खोल चित्तामध्ये देखील त्याचे खोल पडसाद उमटतात आणि त्याचं चिंतन चालू राहतं। म्हणून भगवद्गीता ध्यायते विषयान पुसहा संगाह तेषु उपजायते संगात संजायते कामहा कामात क्रोधहा अभिजायते, अशा प्रकारे एक परंपरा वर्णन करून सांगते। तसंच एक अंतःकरण आपल्यापाशी असतं, ते अंतःकरण देखील असं अपेक्षित आहे की एक कुत्रं तडफडत आहे तर त्या अंतःकरणात वेदना निर्माण व्हावी। पण तुम्ही एखाद वेळेला अशीही माणसं पाहिलेली आहेत की तडफडणाऱ्या कुत्र्याला अजून एक दगड मारून पुढे जातील, पाहिली असतील की नाही सांगता येत नाही। एक मनुष्य दुःखी आहे, कुत्र्याचं सोडून द्या, त्याच्या वैयक्तिक कारणांनी दुःखी आहे, तर त्याला टोचणारी माणसं कदाचित तुम्ही पाहिली असतील। कुत्र्याला त्रास देणं आणि दुःखी असणाऱ्या माणसाला आपल्या कृतीने परत अजून त्रास देणं ही समान गोष्ट आहे। दुःखी माणसाला पाहून अंतःकरणात वेदना व्हायला पाहिजे, पण अशा दुःखी माणसाला देखील वेदना देणारी आणि त्याच्यात आनंद घेणारी माणसं कदाचित तुम्ही पाहिली असतील। अशा प्रकारे जे अंतःकरण आहे ते अंतःकरण सगळ्यांचं एकाच पद्धतीने काम करत नाही अशी अडचण आहे। म्हणजे दुःख पाहून वेदना निर्माण होणं, सुख पाहून संतोष होणं, बरीच परमिटेशन कॉम्बिनेशन त्याच्यात चालू राहतात आणि या सगळ्याचा परिणाम एकमेकांवर होतो। अंतःकरणाचा चित्तावर, चित्ताचा अंतःकरणावर, चित्ताचा बुद्धीवर, बुद्धीचा चित्तावर, मनाचा चित्तावर, चित्ताचा मनावर, बुद्धीचा अहंकारावर, अहंकाराचा बुद्धीवर, आणि म्हणून ही आंतरव्यक्ती घडते। तुम्ही जसे असता तसे तुमची आंतरव्यक्ती घडते आणि तसेच्या तसे तुम्ही प्रगट होता। हा एक जसं एक्सपोजरचा एक नियम आहे जगतामध्ये, एक कळी आहे, कसली आहे ते तुम्हाला कळत नाहीये पण फूल उमलल्यावर कळतं की कसली कळी आहे। त्या कळीच्याही अगदी बुडाशी एक बीज आहे ते तर तुम्हाला कळतच नाही कसलं आहे, पण फूल उमलल्यावर कळतं। पण ते जे बीज आहे ते बीज जर अंकुरित झालं तर विशिष्ट प्रकारचंच फूल येणार। एका बीजाला दुसरं फूल असं संभवत नाही। तशी अंतर्व्यक्ती जर तयार झाली असेल तुमच्या आत तर तुम्ही कसं वर्तन करणार हे ठरलेलं आहे। मग तुम्ही दुष्ट असाल, सुष्ट असाल, मत्सरी असाल, कामी असाल, क्रोधी असाल, आणि तुमच्या ठिकाणी असणाऱ्या एका सत्वगुणामुळे तुम्ही परमार्थाला तर प्रवृत्त झालेले आहात, पण तुमची अंतर्व्यक्ती मात्र विशिष्ट पद्धतीची आहे। आपल्या प्रत्येकामध्ये फरक काय आहे हे तुम्हाला लक्षात येईल। आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या असमान पायावर उभे आहोत, जरी एका आसनावर इथं बसलेले असलो तरी, कारण प्रत्येकाची अंतर्व्यक्ती वेगळी वेगळी आहे। आणि त्या अंतर्व्यक्तीप्रमाणे तो निर्णय घेत असतो। अनुशासन नामाच्या अनुशासनामुळे या अंतर्व्यक्तीमध्ये बदल होतो। त्यामुळे आत निर्णय घेण्याची जी क्षमता असणाऱ्या संस्था आहेत त्यांच्यामध्ये बदल होतो. बाहेरही बदल होतो, अंतर बाह्य असा बदल या विनियोगामुळे घडतो, अनुशासनामुळे घडतो. म्हणून आत्ता आपल्या प्रत्येकाला जे जीवन लाभलेलं आहे त्या जीवनाकरता दुसरा कोणीही जबाबदार नाही, तुम्हीच जबाबदार आहात. तुम्हाला जे जीवन मिळालेलं आहे त्याच्याकरता फक्त तुम्हीच जबाबदार आहात, बाकी कोणी जबाबदार असू शकत नाही. तुम्ही दुःखात असाल तुम्हीच जबाबदार आहात, सुखात असाल तुम्ही जबाबदार आहात, तुमचा अपमान होत असेल वारंवार त्यालाही तुम्हीच जबाबदार आहात, तुमच्या ज्ञानाला तुम्ही जबाबदार आहात, तुमच्या अज्ञानाला तुम्हीच जबाबदार आहात. तुमच्या आंतरव्यक्तीच्या निर्णयाप्रमाणे हे सगळं घडतंय. एखाद्या ठिकाणी गेल्यावर तुम्ही हवे असं वाटत आहात त्याला तुम्ही जबाबदार आहात, आणि जर नको असं वाटत असाल तर तुम्हाला खूप वाईट वाटत असेल की मला असं का लोक वागवतात, पण त्याला तुम्ही जबाबदार आहात. तुमच्यापेक्षा दुसरा जबाबदार कोणी नाहीये. ती गोष्ट आहे की नाही? एक अंधळा वृद्ध फकीर एका रस्त्याने जात असताना त्या रस्त्यावरून समोरून राजा येणार असतो. राजा येणार असल्यामुळे रस्त्याला क्लिअरन्स पाहिजे. आपल्या इथं देखील सांगतात की नाही, मंत्री वगैरे येणार असतील तर चला पार्किंग नका करू, हे करा, इथं उभे नका राहू, तिकडे जा. तशा प्रकारे सैनिक आधी काही आले, पेट्रोलिंगची मंडळी होती ती, आणि रस्त्याच्या मध्ये उभा असणारा हा म्हातारा अंधळा फकीर, त्याला ते सैनिक दरडवून म्हणाले की एक म्हातारड्या बाजूला हो, राजा येणार आहे, अक्कल नाही का? असं म्हणून ते पुढे गेले. म्हणजे तो म्हातारा आता चांगलाच दरडवून बोलल्यामुळे तो म्हातारा निघून जाईल बाजूला. तर तो फकीर उद्गारला की यासाठी, असं म्हणाला. पण तो जागचा हल्ला नाही, वृद्ध होता, फार हालचाल करू शकत नव्हता. आणि मग शिपायाच्या नंतर त्याच्याही पुढची व्यवस्था असणारा सरदार आला. तो सरदार म्हणाला की म्हातार बाबा काय करताय तुम्ही, इथं काय उभे आहात, बाजूला व्हा, राजा येणार आहे. आणि पुढे निघून गेला. तो फकीर म्हणाला की यासाठी, असा शब्द त्यांनी उच्चारला. आणि मग त्याच्या पाठोपाठ प्रधान आला. प्रधान जात होता आणि प्रधान म्हणाला की आजोबा बाजूला जा, राजेसाहेब येत आहेत. खांद्यावर थोपटलं आणि पुढे गेला. तेव्हा फकीर म्हणाला की यासाठी. आणि मग स्वतः राजा आला. जात असताना मध्येच फकीर उभा, त्यामुळे रथातून खाली उतरला. फकीरांचा हात धरला, कसे आहात, काय आहात अशी चौकशी केली. दरम्यानच्या काळात बाजूनी हळूच रथ बाजूला काढायला सांगितला आणि रथामध्ये जाऊन बसला. आणि राजा निघून गेला. फकीर म्हणाला की यासाठी. एक विक्रेता बाजूला बसलेला होता, तो म्हणाला की प्रत्येक वेळेला तुम्ही यासाठी म्हणत होतात, अर्थ काय? तेव्हा तो म्हणाला की शिपाई म्हणाला की म्हातारड्या अंधळ्या दिसत नाही का तुला, बाजूला हो, राजा येणार आहे. त्याच्या बोलण्यासाठीच तो शिपाई आहे, तो कसा प्रगती करू शकणार, तो तिथंच राहणार, असा त्याचा अर्थ होता. अंतर्व्यक्तीच तशी होती. आणि मग सरदार आला आणि म्हणाला की म्हातार बाबा जरा बाजूला व्हा, राजा येणार आहे. याच्यासाठी तो सरदार होता. शिपायापेक्षा काही एक वरची श्रेणी त्याला होती, जीवनात त्याला प्राप्त झालेली होती. आणि क्रमाने प्रधान म्हणाला की आजोबा, खांद्यावर थोपटलं की जरा बाजूला व्हा, यासाठी तो प्रधान आहे. शिपाई प्रधान नाही होऊ शकत, शिपायाला पुष्कळ वैषम्य वाटेल, आणि सरदार देखील होऊ नाही शकत, आणि राजा तर सर्वांपेक्षा वेगळा असणं अपेक्षित आहे. यासाठी आंतरव्यक्तीसाठी जी काही कर्म करतो त्याचे जे काही संस्कार उमटतात त्या संस्कारांनी पुढच्या कर्माला प्रवृत्त होतो. हे संस्कार जे आहेत त्या प्रकाराने त्याची निर्णय शक्ती, त्याची कार्यशक्ती सगळं ठरलेलं असतं. असं असल्यामुळं आपलं जे आत्ताचं जीवन आहे तर ते जीवन आपणच निर्माण केलेलं आहे, आणि त्या जीवनामध्ये आपणच आपण राहावं असा निर्णय देखील आपलाच आहे, दुसऱ्या कोणाचा नाही. आपल्याला काही वाटावं तरी देखील. आणि जर ही आंतरव्यक्ती सुसंस्कारित झाली नाही तर वारंवार तोच निर्णय येतो. म्हणजे आज जो येईल, कधी कधी म्हणतात की वय वाढल्यावर आपाप सुधारेल, लग्न झाल्यावर सुधारेल, मुलं झाल्यावर सुधारेल, असं कधीही सुधारत नसतो. म्हातारा झाल्यावर सुधारेल तरीही सुधारत नसतो, कधीच सुधारत नसतो. जर आंतरव्यक्ती बदलली तर सुधारतो, नाहीतर सुधारत नाही. म्हणून आपलं जे काही जीवन आहे, जी काही परिस्थिती आहे, त्याला देखील आपणच कारण आहोत. आपण ढकलतो बाहेरच्या व्यक्तींवर, एखाद वेळेला परिस्थितीवर, पण खरं म्हणजे आपल्या स्थितीला त्या स्थितीत राहण्यासाठी खरं सहकार्य आपणच करत असतो. हे आतून न कळत घडणारं, आपल्या दुर्गुणांना कदाचित जोपासना करणारं असं आपलं सहकार्य जर तोडायचं असेल तर आतला निर्णय घेणारा देखील ती संस्था बदलणं आवश्यक आहे. ती जर बदलली तर सगळं बदलतं. मी तुम्हाला नामाचं तत्वज्ञान सांगतोय. हे सहकार्य जर तोडायचं असेल तर पहिलं म्हणजे हे समजून घेणं, अंडरस्टँड असं म्हणतात तसं, की जे काही आहे त्याला मीच जबाबदार आहे हे खुल्या मनाने स्वीकारणं, निम्मी दुःख कमी होतील, प्रगतीकडे वाटचाल होईल. मी जबाबदार आहे हे जर ठरवलं तर मुलगा वडिलांना दोष देतो, आम्हाला संधी नाही दिली म्हणतो, बायको नवऱ्याला म्हणते आम्हाला घरात डांबून ठेवलं, म्हणते असं नाहीये बोलण्याच्या ओघात नाही. आपलं जीवन आपण निर्माण केलेलं आहे, आणि दुसरं म्हणजे आतला निर्णय घेणारा याच्यासाठी बदलणं, त्याच्यामध्येच परिवर्तन होणं, म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण या संस्थांमध्येच परिवर्तन होणं, त्या अधिक तरल, अधिक सुशिक्षित, अधिक उत्तम अशा होणं, अशा प्रकारचं परिवर्तन ज्याच्यामुळे घडतं त्याला विनियोग असं म्हणतात. आणि या परिवर्तनाचा किंवा विनियोगाचा, बदलाचा उपाय हा ध्यानामध्ये आणि नामामध्ये आहे. ध्यान आणि नाम यांचा विनियोग काय हे माहीत असायला पाहिजे. आपण पुढच्या वेळेला ते बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी. तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा क्रुधकस्य स्विद्धम् ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।